You're listening to Radio Sub-Ether, and in the studio says Ian, our Swiss made weather frog. I say weather frog because he's not wearing any t-shirt, and I think that's because it's very hot outside. So we go on with the news with Ian.
Welcome to Sub-Ether Radio. Here are the latest news.
It's 1 o'clock. More than 80 prisoners have tunneled their way out of one of Brazil's top security jails, with almost all the escapees still on the run. The inmates dug a tunnel 50 metres long under two buildings and beneath the boundary wall at Silvio Porto prison. In Azerbaijan, more than 10,000 opposition supporters have taken to the streets in the capital city of Baku to protest against the appointment of the president's son as prime minister. Protesters from across the country converged on Baku's Victory Square, calling for the resignation of Ilham Aliyev, son of Azeri President Heydar Aliyev. Parliament approved Ilham Aliyev's appointment to the post earlier this week, paving the way for him to take over from his father. Police in the Venezuelan capital Caracas are searching for more than 40 animals which were stolen from the local zoo. The animals, some of which belong to endangered species, include tortoises, peacocks and parrots. The head of the science branch of the police, David Zerpa, said they were worth about $50,000. In camp news, there's a Haxan meeting at the Voland, that's between the lockpicking and radio tents, at 3 o'clock, that's 1500. And at 5 p.m, there's the closing event in the Hack Centre. Everyone should be there. Today's hot and windy, so be careful with those flames. Don't leave any litter lying around whatsoever, and make sure your tents and belongings are tied down. To those people leaving, drive slowly, otherwise the air is going to get really dusty. And a quick personal message to Overflow. Pretty, please, could you email me a user password for your FTP at subethernews@hushmail.com? Don't worry, this is for me and won't get on the news. And on the network front, everything seems to be running fine. More information later.
being told. If you've been bad, oh Lord, I bet you have. And you've not been healed by a flying lead.
Important news. Do you like our program? In that case, show it. Now you've got the opportunity to wear a very, very nice Subetha Radio t-shirt for only €17. We've got sizes medium to extra, extra large, and not that many left, so come on down to the phone operation centre and buy one.
No red tape, no red guard could stop the train.
Thank you.
You're listening to Radio Sub-Ether. And on the telephone, we got someone with a special wish. Hello.
Hello.
So, what wish you have?
I want to hear a song for this Hexen Girls, which is called Frankers Run on Your Season Mouse. Would you like to play it for me? My name is Anonymous.
Er hat die tiefsten, leidenschaftlichsten Gefühle in mir geweckt. Ah, oh, das hat er.
Süße kleine Oma Maus, komm mir ab und zieh dich aus. Ich mach dich gern von hinten poppen. Heute Nacht kann uns nichts mehr stoppen. Süße kleine Oma Maus, komm mir rüber und zieh dich aus. Ich mach dich gern von hinten poppen. Heute Nacht kann uns nichts mehr stoppen.
Unzählige Synapsen freuen sich auf rosa-rote Ecstasy-Kapseln. Kleine Maus bräunt sich, lass uns nochmal was in die Mischung kippen. Zieh dich nochmal an, kleine Maus, dann darfst du wieder für mich strippen. Lass uns noch einen Topf stopfen und an deine Schlafzimmertür klopfen. Denn ich liebe feucht-fröhliches, samt weiches und öliges. Ich liebe Leuchtkondome, essene Mode und deine Straßenstrich-Garderobe. Du bist meine kleine Gummipuppe. Ich steche meinen Ständer in deine Muschisuppe. Ich bin dein Pornostar, du bist meine Pornodarstellerin, mit der ich gerne zusammen bin. Du bist eine geile Sau und dein Hintern ist rund. Ich steck dir meinen Ständer immer gerne in den Mund. Ich weiß, du stehst nicht auf Blasen und Tuten. Ich weiß, kleine Maus, deine Männer müssen bluten. Ich kenne keine Grenzen und ich habe keinen Plan. Ich liebe feuchte Mösen und ich halte sie mir warm.
Süße kleine Maus, komm hier rüber und zieh dich aus. Ich möchte dich gern von hinten poppen.
Hey Baby, hier ist dein Superstar. Du reizt mich wie die Geldquelle von Pablo Escobar. Deine Augen funken wie THC auf Marijuana. Du bist so nass wie die Regenzeiten der Savanne. Ja, ich bin ein Rammler, feinkostwissend Erfahrungssammler. Dein Körper, Baby, ist wirklich der Hammer. Lass mich dich ausschrecken, mein Gesicht in deinen Charme verstecken. Willst du mich auch schmecken? Zusammen in dein Bettlaken verdrecken. Die ganze Nacht poppen, bis wir fast verrecken. Spürst du mich tief in deinem Becken, süße kleine Maus, Madame streckt ihren Arsch aus. Ich nehm dich mit oder ohne. Ich bohr dich, bohr Insel dich, Erdöl bohr dich. Ich verlor mich mit Absicht, ich will dich, bück dich. Ich pflück dich wie ein Pfirsich, spalt dich, wenn du willst, auch gewaltig. Halt dich an mich fest, Baby. Und Feinkost Paranoia gibt dir den Rest. Und du gibst meinen Schwanz den Duracell-Test.
Süße kleine Maus, komm hier rüber und zieh dich aus.
Yo, yo, yo.
Heute Nacht kann uns nichts mehr stoppen.
Ich frag dich, wie du's gern hast, du sagst es mir. Es ist schön, dass unsere Wünsche so korrespondieren. Du sagst, mach was du willst mit mir. Aber mach's mir richtig, krieg ein Ohr, wie du das sagst. Du machst mich so süchtig, oh du Wunder der Natur. Ebenbild von Aphrodite, dein Arsch ist göttlich. Wie Sau von ab deiner Titten, wenn du auf mir sitzt. Dich an mir reibst, vor und zurück wippst. Vor lauter Wollust noch dein Mittelfinger mitgibst, du Stück. Du treibst Männer in die Klapse, teilrasierte Möse, rote Gummistrapse. Regelst du dich lasziv vor mir, auf dem Bett hypnotisiert von den Arsch, den du mir entgegenstreckst. Tabulos, devot, willig, hemmungslos, freie Lochwahl wie am Golfplatz. Kleine Träume werden groß und größer. Du sagst nämlich von hinten, so fest wie du kannst. Das letzte bisschen hier wandert auch noch in meinen Schwanz. Baby, mach dich bereit, ich will in dich hineinsteigen. Und wenn's mir taugt, wie bei Oddities drin bleiben.
Kleine Maus, komm hier rüber und zieh dich aus. Ich möchte dich gern von hinten poppen. Heute Nacht kann uns nichts mehr stoppen. Süße kleine Maus, komm hier rüber und zieh dich aus. Ich möchte dich gern von hinten poppen. Heute Nacht kann uns nichts mehr stoppen. Süße kleine Maus, komm hier rüber und zieh dich aus. Ich möchte dich gern von hinten poppen.
Thank you. संदे से आते हैं हमें तड़पाते हैं कुछ चिट्ठी आती है पूछे जाती है कि घर कब आओगे कि घर कब आओगे लिखो कब आओगे कि तुम बिन ये घर सूना सूना है संदे से आते हैं हमें तड़पाते चिट्ठी आती है वो पूछे जाती है कि घर कब आओगे कि घर कब आओगे लिखो कब आओगे कि तुम बिन ये घर सूना सूना है मत वाली ने हमें खत देखा है ये हमसे पूछा है किसी की सांसों ने किसी की धड़कन ने किसी की चूड़ी ने किसी के कंगन ने किसी के कजरे ने किसी के कजरे सुबहों ने मचलती शामों ने अकेली रातों ने अधूरी बातों ने तरसती बाहों ने और पूछा है तरसी निगाहों ने कि घर कब आओगे कि घर कब आओगे लिखो कब आओगे कि तुम बिन ये दिल घर कब आओगे लिखो कब आओगे कि तुम बिन ये घर सूना सूना चकते झूलों ने बहकते फूलों ने चटकती कलियों ने और पूछा है गांवों की गलियों ने कि घर कब आओगे कि घर कब आओगे लिखो कब आओगे कि तुम बिन गाओ सूना सूना है
वो लोरी रातों में, वो नरमी हाथों में, वो चाहत आंखों में, वो चिंता बातों में, बिगड़ना ऊपर से, मोहब्बत अंदर से, करे वो देवी माँ, यही हरकत में पूछे मेरी माँ, कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, ये तो कब आओगे, कि तुम बिना आंगन सूना सूना है, संदेश से आते हैं, हमें कर पाते हैं, जो चिट्ठी आती है, वो पूछे जाती है, कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिना